चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विजेच्या पायाभूत सुविधा कामांना महापालिका क्षेत्रात मालमत्ता करात सूट। महापालिकांच्या क्षेत्रात वीज वितरण व्यवस्थेअंतर्गत करण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांच्या कामांना मालमत्ता करातून सूट देण्यास आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आणि त्यांच्या सहयोगी संस्था तसंच महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी यांच्यामार्फत विद्युत वाहिन्या टाकणं, खांब उभे करणं, ट्रान्सफॉर्मर बसवणं इत्यादी कामं केली जातात। वीज निर्मिती आणि वितरणाची कामंही पायाभूत क्षेत्रात मोडतात। विजेची निर्मिती आणि वितरण या कामांच्या खर्चाची वसुली अप्रत्यक्षरित्या ग्राहकांकडून होत असते। वीज वितरण व्यवस्थेवर अधिक कर आकारल्यास त्याचा बोजा अंतिमतः ग्राहकांवर पडतो आणि त्याचा परिणाम वीज दरवाढीत होतो। ही बाब लक्षात घेता राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये वीज वितरण व्यवस्थेअंतर्गत करण्यात येणारी भूमिगत केबल टाकणं, ट्रान्सफॉर्मर तसंच विजेचे खांब उभारणं ही मूलभूत कामं होत असलेल्या जागांवर मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी समान धोरण असावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 128(2) आणि मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम 139(2) यामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या सुधारणेमुळे महानगरपालिकांच्या क्षेत्रात विद्युत पायाभूत सुविधांवर मालमत्ता कर आकारला जाणार नाही।